अरविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। कोणे एके अवसरी अनुरागु भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धि तेथ ध्येय ध्यान बहु सुख तेची शेष तुका निर्दोख वरी जळशयन देख भावी गुरु मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय गट होऊनी उभा राहे आपणची नाभी आपण जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख। हा विषय या ओव्यांमध्ये आलेला विषय मागच्या रविवारपासून आपण पाहायला सुरुवात केली। आत अंतकरणामध्ये अत्यंत प्रेम भरून आल्यामुळं त्या मोठ्या प्रेमानी श्री गुरूंच्या रूपाचं ध्यान करतो आणि उपासना देखील करतो। अशी जी अंतरंग साधना आत अंतकरणात करण्याची साधना या विषयाच्या संदर्भात ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या प्रतिभेनी आपल्या पुढे अनेक प्रकार ठेवत आहेत। त्याच्यामध्ये पहिला त्यांनी ठेवला की हृदय शुद्धीची या आवारी आराध्युतो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय। हृदय शुद्धी करून हृदय शुद्धीच्या तटबंदीमध्ये जो आराध्य आहे गुरु त्याला निश्चल ध्रुवासारखं पक्क त्या ठिकाणी ठेवून सर्व भाव हाच कोणी परिवार तो सर्व आपण झालेले आहोत आणि त्याची पूजा करतो आहोत अशा प्रकारची भावना करतो। दुसरी गोष्ट अशी सांगितली की चैतन्याची पोवळी माझी आनंदाची राऊळी श्री गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत चित स्वरूप हेच कोणी आवार त्या चित स्वरूपाला विशेष बोध प्राप्त झाला की तिथंच आनंद स्वरूपाचा प्रत्यय येतो। त्या आनंदरूप राऊळामध्ये मंदिरामध्ये श्री गुरु प्रतिमा गुरुलिंग ठेवून त्याच्यावर ध्यानामृत ध्यानाचा अभिषेक जणू करतो आहे सतत अवधान गुरुमूर्तीच्या ठिकाणी देतो आहे। असं करत असताना बोध रूपी सूर्य निर्माण होतो बुद्धी त्यामुळे प्रकाशित होते आणि त्या बुद्धीनी बुद्धी पुरस्सर निर्माण झालेल्या भावानी गुरु त्र्यंबकाला लक्ष फुला लाखोली वाहे लक्ष फुलं वाहतो आहे। आपोआपच देहभाव नाहीसा होतो देहभाव नाहीसा झाल्यामुळं स्थळ आणि काळ या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात आणि त्या एक प्रकारे शुद्ध होतात। आपण जीव ही स्थिती जळून जाते नाहीशी होते आणि ज्ञानाचा उदय अंतर्यामी होतो आणि त्या ज्ञान दीपानी सद्गुरूंना ओवाळतो आणि मग सामरस्याची रससोय पाकसिद्धी नैवेद्य अखंड अर्पितू जाय सद्गुरूंना अर्पण करत राहतो आहे। आपण भराड आहोय गुरु तो लिंग आपण पुजारी आहोत आणि गुरु पूजार्ह आहे अशा भावनेनी पूजा चाललेली आहे असं अवधानामृत असं ध्यान करून सद्गुरूंची उपासना करतो। अजून एक पुढचा प्रकार ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत, कोणे एके अवसारी अनुरागू भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी। कुठल्या एका क्षणी कुठल्या एका काळी इतकं प्रेम अंतःकरणामध्ये दाटून येतं की त्या प्रेमाचाच क्षीराब्धी होतो, त्या प्रेमाचाच सागर होतो, त्याला तो क्षीर सागर असं नाव देतो। आपण मागच्या वेळेला पाहिलं की प्रेमाचा पहिला स्पर्श क्षीराच्या रूपाने दुधाच्या रूपानेच मनुष्याला होतो। क्षीरसागर नावाची कोणतीही वस्तू अस्तित्वात नाही आणि कधीही नव्हती, विश्वाच्या प्रारंभापासून कधीही क्षीरसागर झाला नाही, पण क्षीरसागर ही आमची अद्भुत अशी कल्पना आहे, प्रतिभा आहे, जी मनुष्याने केली, ती प्रेमाकरता केली। प्रेम हे प्रथम क्षीराच्या रूपाने आम्हाला स्पर्श करून गेलं, त्यामुळे त्या प्रेमाचाच क्षीराब्धी जणू केला। कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी की तया नाम करी क्षीराब्धी। ते प्रेम क्षीराब्धी सारखं क्षीरसागरासारखं व्यापक झालं आणि मग त्या क्षीरसागराच्या ठिकाणी अत्यंत प्रेमानी ध्येय ध्यान बहुसुख। ध्येय म्हणजे परमात्मा, ध्यान म्हणजे त्या ध्येयाशी एकरूप होण्याची कृती। ध्येयाशी ध्यानानी एकरूप होणं याचं बहुसुख त्या प्रेमामुळं आपोआप प्राप्त झालं। तेथ ध्येय ध्यान बहुसुख तेची शेष तुका निर्दोख। हे जे ध्येयाशी समरस होणं ही गोष्ट त्या अत्यंतिक प्रेमामुळे प्राप्त झाली, तोच कोणी शेष। सद्गुरूंना विश्रांती घेण्यासाठी, सद्गुरूंना थांबण्यासाठी, सद्गुरूंना राहण्यासाठी योग्य जागा, ती जागा म्हणजे मी केलेल्या ध्यानानी मिळवलेलं परमात्म सुख। त्या ठिकाणी सद्गुरू येऊन विश्राम करताहेत, शेषशायी विष्णू त्या ठिकाणी येऊन विश्राम करताहेत। तेथ ध्येय ध्यान बहुसुख, हे सुख तेची शेष तुका, तीच शेषशय्या निर्दोख, त्याच्यामध्ये कोणताही दोष नसलेली अशी। कारण अत्यंत सुखाच्या अत्यंत आत्मनिर्भर परमसुखाच्या अशा शय्येवर सद्गुरू मोठे सुखानी विश्राम करताहेत आणि हे शेषशय्या आपण झालेला आहे। जसं आपलं प्रेम हाच क्षीरसागर झालेला आहे, तसं त्याच प्रेमामध्ये ध्येयाशी समरसता प्राप्त झाल्यामुळे होणारं सुख हाच कोणी शेष झालेला आहे, शेषशय्या झालेली आहे। आणि त्या ठिकाणी सद्गुरूंनाही जर विश्राम करायचा असेल तर कुठं येऊन विश्राम करणार, तर अशा पूर्ण बोधाच्या ठिकाणी सद्गुरू येऊन विश्राम करतील। म्हणून ही जी शेषशय्या आहे, ही निर्दोष अशी शेषशय्या ज्या ठिकाणी सद्गुरूंनी येऊन विश्राम करावा, निर्दोष अशी, ती आपणच झालेला आहे। वरी जळ शयन देख भावी गुरु, आणि या निर्दोष अशा सुखाला, सुखाच्या वर, शेषशय्येच्या वर जळ शयन देख भावी गुरु, गुरुरूपी विष्णूंना झोपवतो। गुरुरूपी विष्णू या शेषशय्येवर विश्राम करण्यासाठी म्हणून पाचारतो। त्याला विश्वास आहे की आपल्या ठिकाणी सद्गुरूंना विश्राम मिळेल, हा विश्वास त्याला प्राप्त झालेला आहे। सद्गुरूंच्या ठिकाणी विश्रामाला जाणं हे शिष्याचं काम आहे, पण या शिष्यानी प्रेमानी आपलं प्रेमच क्षीराब्धीसारखं व्यापक करून आणि त्या प्रेमाच्या सहाय्यानी परमात्म्याच्या ध्यानाचं सुख मिळवून सद्गुरूंना तिथं विश्रांतीसाठी बोलवलं. सद्गुरूंना विश्राम करण्यासाठी योग्य अशी ती जागा त्यांनी तयार केली. हे जे ध्यान सुख अनुभवतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे ध्यान सुख सद्गुरूंच्या सगुण रूपाचं आहे आणि निर्गुणाचंही बेमालूम मिश्रण त्याच्यामध्ये झालेलं आहे. असं असल्यामुळं सद्गुरूंना सर्व गोष्टींची आवश्यकता आहे जेव्हा ते सगुण आहेत तेव्हा, अशी ही कल्पना ज्ञानेश्वर महाराज मांडताहेत. सगुण मूर्तीला सर्वांची आवश्यकता असते, सर्व गोष्टींची. सगुण मूर्तीला विश्रामाची आवश्यकता असते, सगुण मूर्तीला उठवण्याचीही आवश्यकता असते. म्हणून किती किती सुंदर स्तोत्र देवाला उठवण्यासाठी देखील केलेली असतात. त्या सुब्बा लक्ष्मींचे अनेक स्तोत्र आहेत की पूर्वेला संध्या रंग भरून राहिलेला आहे. कौसल्या सुप्रजा रामा, कौसल्येचा जो मुलगा राम त्याला सुप्रजा असं म्हटलेलं आहे. कोणाचं? आचार्यांचं स्तोत्र आहे की काय? कौसल्या सुप्रजा रामा असं ते म्हणतात. पूर्वा संध्या प्रवर्तते, पूर्व दिशेला सूर्य उगवतो आहे. उत्तिष्ठ नर शार्दूल, कर्तव्यम मंगलम कुरु, मंगल असं कर्तव्य करण्यासाठी तू उठ. देवाला उठवायलाही लागतं जर देव सगुण असेल तर, देवाला जेवायलाही घालायला लागतं जर देव सगुण असेल तर, देवाला झोपायलाही लागतं. देवाला नैवेद्य अर्पण करायला लागतो, देवाबरोबर बोलायला लागतं, देवाबरोबर हसायला लागतं, देवाबरोबर कर्म करायला लागतात, देवाचे पाय देखील दाबून द्यायला लागतात, सर्व देवाचं करायला लागतं जर देव सगुण असेल तुमचा तर. देव निर्गुण असेल तर निर्गुणाचं ध्यान सुख तुम्ही अनुभवाल, पण जेव्हा देव सगुण होतो, ज्ञानेश्वर महाराज इथं जे वर्णन करतायत, आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी, सद्गुरूंचं रूप ध्यानाच्या वेळेला आठवत आहेत आणि त्याची उपासना करतायत. म्हणून बोध प्राप्त झालेला आहे एका बाजूनी, ध्येय ध्यान बहुसुख तेची शेष तुका निर्दोख. हे जे बहुसुख प्राप्त झालेलं आहे परमात्म सुख, हे आणि शेष तुका, हीच शेषशय्या आलं. निर्गुण आणि सगुण, सगुणाची उपमा आली. वरी जळशयन देख भावी गुरु, गुरु म्हणजे अमूर्ती, वस्तुत परमात्मा सच्चिदानंद जन्म मरण रहित. पण गुरु म्हणजे मूर्ती देखील आहे, गुरु म्हणजे सगुण देखील आहे. सगुण निर्गुण कालवले हे सद्गुरूंच्या ठिकाणी आहे. असं असल्यामुळं तेच ध्येय ध्यान बहुसुख तेची शेष तुका निर्दोख, वरी जळशयन देख भावी गुरु. म्हणून गुरूंना आपल्याच ध्यान सुखाच्या ठिकाणी विश्रामाला बोलवतो आहे आणि सद्गुरूंचा देह देखील सुखावतो आहे. यांच्या ठिकाणी येऊन विश्राम करण्यासाठी सद्गुरूंचा देह देखील सुखावतो आहे. गुरुरूपी विष्णूंना या शेषशय्येवर मोठ्या सुखानी झोपवतो आहे. मग वोळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. मग सद्गुरु झोपल्यानंतर सद्गुरूंच्या सद्गुरूंचे पाय दाबणं, सद्गुरूंच्या पायाची सेवा करणं, याच्यासाठी आपणच लक्ष्मी झाला. लक्ष्मी म्हणजे भौतिक संपन्नता, लक्ष्मी म्हणजे गुणसंपन्नता, लक्ष्मी म्हणजे सर्व अंगानी श्रीमंती, चित्ताच्या अंगानी, बुद्धीच्या अंगानी, मनाच्या अंगानी. जिथं जिथं ऐश्वर आहे तिथं तिथं लक्ष्मी आहे. ही जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी इतक्या ऐश्वर्यात असताना देखील, उपजत ऐश्वर्यात असताना देखील, कुबेराची मुलगी, तिच्या ठिकाणी काहीतरी अपूर्णता देखील आहे. तिला सुरक्षिततेची गरज आहे. खरं म्हणजे सर्व गुणसंपन्न आणि भौतिक अंगानी संपन्न असताना लक्ष्मीनी विष्णूंपाशी जावं आणि विष्णूंपाशी जाऊन समाधान पावावं या गोष्टीमध्ये फार मोठा अर्थ सामावलेला आहे असं वाटतं. सर्व काही असेल तरी देखील जोपर्यंत स्वरूप सुखाची चुणूक मिळत नाही तोपर्यंत अपूर्णता ही कायम राहते. म्हणून सर्व असलेली व्यक्ती देखील, सर्व जिच्यापाशी आहे अशी व्यक्ती देखील निश्चिंत, निवांत, शांत, निर्भय, आपल्याच आनंदात मस्त असणाऱ्या अशा सद्गुरूंना शरण जाते. जरी सर्व अंगानी सर्व असलं तरी देखील जोपर्यंत स्वरूप सुख प्राप्त होत नाही तोपर्यंत जीवनामध्ये अपूर्णता असते आणि ती अपूर्णता लक्ष्मीला जाणवते. समर्थ म्हणतात, अंतरी वसता नारायणे लक्ष्मीस काय उणे, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. जर लक्ष्मी हवी असेल तर विष्णू भाव आवश्यक आहे, तर लक्ष्मी तिथे येऊन राहते. पैसा म्हणजे लक्ष्मी नाहीये, केवळ घरदार म्हणजे लक्ष्मी नाहीये. विष्णू भावाच्या ठिकाणी लक्ष्मीला विश्राम करायला यायला आवडतं, विष्णू भावाच्या ठिकाणी लक्ष्मीला सेवा करायला यायला आवडतं. आपली जी अपूर्णता आहे ती अपूर्णता सेवेनी भरून काढण्याचा प्रयत्न लक्ष्मी करत असते. म्हणून अत्यंत निर्भय, शांत, अद्वैत भावानी युक्त, परमात्म भावामध्ये सदान कदा पहुडलेले, विश्राम करणारे, सगळ्या जगताचं कल्याण, पालन, पोषण, स्वतःचं नव्हे जगताचं, स्वतःचं सर्वच करतात आणि स्वतःच्या कुटुंबाचं सर्वच करतात. विष्णू याचा अर्थ सर्वांचं प्रतिपालन करणारा. त्याच्यासाठी म्हणून सर्व अंगांनी झटणारे, गतीर, भरता, प्रभू, साक्षी, निवासहा, शरणम, सुहृत, प्रभवहा, प्रलयहा, स्थाणु, निधानम, बीजमव्ययम, स्वतःचं स्वरूप सांगताना हे सगळं मी करतो असं भगवंत म्हणतात. मी पर्जन्यहून वृष्टी करतो, पृथिव्या भूते वहावी हे आज्ञा माझी, मिया बोलविल्या वेदू बोले, मिया चालविल्या सुरू चाले. अशा प्रकारे सर्व जगत जो धारण करतो आणि त्याचं प्रतिपालन करतो ही विष्णूंची भूमिका. त्या ठिकाणी लक्ष्मीला जाऊन विश्राम करावासा वाटतो. विष्णू म्हणजे व्यापक, विष्णू म्हणजे विश्वात भरून राहिलेला, विष्णू म्हणजे ज्याला स्वतःचा कोणता स्वार्थ नाही असा, त्याला विष्णू असं म्हणतात. लक्ष्मी त्याच्या ठिकाणी जाऊन त्याचे पाय दाबते. अशा पुरुषापाशी स्थिर राहायला लक्ष्मीला आवडतं. लक्ष्मीला आपल्याजवळ बोलवायला सगळ्यांना जरी आवडत असेल, तरी लक्ष्मीला कुठं जायला आवडतं हा प्रश्न आहे. आणि लक्ष्मी अशा पुरुषापाशी जाते ती स्वतःच्या कल्याणाकरता जाते, अशा पुरुषावर कृपा करण्यासाठी नाही. लक्ष्मीच्या स्वयंवरातली पौराणिक कथा देखील तशीच आहे की जेव्हा ती विष्णूंना माळ घालायला आली तेव्हा विष्णूंना त्याचं विशेष काहीच नव्हतं. ती स्वतःच्या कल्याणाकरता विष्णूंना माळ घालण्यासाठी आली. त्याकरता लक्ष्मी सेवा करते. ते परमात्म सुख प्राप्त व्हावं म्हणून लक्ष्मी विष्णूंचे पाय दाबते. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. पाय चुरणारी लक्ष्मी हा शिष्य आपण झालेला आहे, म्हणजे शिष्यानी लक्ष्मीच्या भावानी युक्त व्हायचं आहे. नुसतं आपण लक्ष्मी झालो असं म्हणणं निराळं, पण मन खूप संपन्न झालेलं आहे, बुद्धी संपन्न झालेली आहे, चित्त संपन्न झालेलं आहे, आपल्यापाशी सर्व संपन्नता आहे असा उपजत दृढ भाव आहे, काही कमी आहे असं ज्याला वाटतच नाही भौतिक अंगाने. गुणसंपन्नता देखील आहे. लक्ष्मीचे गुण तर मिळवायला पाहिजेत. सद्गुरूंना पुष्कळ विष्णू कल्पता येईल, पण लक्ष्मी जर कल्पायचं असेल तर लक्ष्मीचे गुण नकोत का यायला. म्हणून या गुणांची आराधना करून जो लक्ष्मीसारखा झालेला आहे. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय. वरी गरुड होऊन उभार आहे आपणची. कसं आहे की गुरु आणि शिष्य यांचं नातं असं सांगितलं जात आहे. किती उलट सुलट आहे बघा. की सद्गुरूंना विश्राम करण्यासाठी परमात्म सुख मिळवलेला शिष्य आपण झालेला आहे, शेष जणू तिथं गुरु विश्राम करायला येत आहेत. गुरु विश्राम करायला येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, पण गुरूंची सेवा करायलाही लक्ष्मीसारखा सरसावतो आहे. म्हणजे एका ठिकाणी गुरूंना विश्रामाला बोलवतो आहे, गुरूंना विश्राम करायला योग्य झालेला आहे. म्हणून आता गुरूंनी हवा तसा विश्राम करावा असं म्हणत नाहीये. परत सेवेकरता देखील आपणच उभा राहिलेला आहे लक्ष्मी होऊन. गरुड होऊनी उभार आहे आपणची. आणि लक्ष्मी झाल्यानंतर देखील विष्णूंच्या समोर सदान कदा 24 तास हात जोडून सेवेकरता उभा राहिलेला गरुड आपणच होऊन राहिलेला आहे. अंतरंग ध्यान प्राप्त केलेलं आहे की ज्या ठिकाणी सद्गुरूंनी येऊन सुखी व्हावं अशा सुखी झालेल्या सद्गुरूंची लक्ष्मी भावानी, म्हणजे लक्ष्मीचे गुण संपादन करून लक्ष्मी भावानी सेवा पाय दाबून सद्गुरूंमुळे सर्व प्रकारचं सुख झालेलं आहे हे समजून सद्गुरूंची प्रत्यक्ष देहानी सेवा करण्यासाठी म्हणून लक्ष्मी होऊन पाय चुरतो आहे तोही आपणच झालेला आहे. नाहीतर सद्गुरूंचा आणि आपला संबंध आत्मज्ञान संपादन करण्यापुरता. आता त्यांचे गुणगान गाण्याची काही आवश्यकता नाही, आता त्यांच्या कीर्तीचं नाही, आता सगळा फोकस आमच्यावर राहून देत. शिष्य चुकत असतो, कधी कधी शिष्य विचार करण्यात गडबड करत असतो, पण कसा विचार करायला हवा याचा आदर्श असा विचार ज्ञानेश्वर महाराज आपल्या समोर सांगतायत. थोडा फरक देखील चूक विचाराचा फार दूरवर घेऊन जाऊ शकतो, एकदम सद्गुरूंपासून दूर खूप प्रवास केल्यावर जाऊ शकतो. सुरुवातीला जो कोण थोडा असतो त्या रेषा जर अमर्याद मोठ्या केल्या तर फार अंतर पडतं दोन रेषांमध्ये. म्हणून ध्येय ध्यानाचं बहु सुख प्राप्त करून तिथं अशा शिष्यावर सद्गुरु प्रसन्न असले तरी देखील सद्गुरूंची तरीही सेवा करतोच आहे. आत्मज्ञानापुरते सद्गुरू नाहीत, आत्मज्ञान झाल्यावरही सद्गुरूंची पूजा करतोच आहे, सद्गुरूंची सेवा करतोच आहे, सद्गुरूंचे पाय दाबतोच आहे. वळगती पाय ते लक्ष्मी आपण होय आणि विष्णूंच्या अत्यंत जवळ जाण्याचं भाग्य लक्ष्मीला मिळालं. इतकं भाग्य कोणाला नाही मिळालं. त्यांची निजांगानी सेवा करून निजांगानी विष्णूंशी एकरूप होणं हे लक्ष्मींनी साधलं. पण गरुड व्हायला देखील तयार आहे, गरुड होऊन देखील समोर आपणच उभा राहिलेला आहे. अंतरंग सेवक तर व्हायचंच आहे, पण बहिरंग सेवक देखील त्यांच्या देहाची सर्व प्रकारची सेवा करायला तयारी परत माझीच आहे असं म्हणतो आहे. गरुड होऊनही उभा राहे आपणच. हा गरुड इतक्या महत्तेला पोचला की विष्णूंचं जे देऊळ आहे त्या देवळामध्ये प्रथम गरुडाची मूर्ती ही ठेवायलाच लागते, नाहीतर विष्णूंचं मंदिर हे अपूर्ण समजलं जाईल. सेवा जर करायची झाली तर लक्ष्मी आणि गरुड ही दोनच उदाहरणं सांगता येतात भगवंताची सेवा. अशी जर सेवा करायची असेल, सतत त्यांच्या दारात सेवेकरता उभं राहायचं असेल, तर तुम्ही थोडी कल्पना करा, स्वतःचं जीवन नाहीये. स्वतःचं सुख नाहीये. स्वामींचं सुख, स्वामींचं जीवन, त्याची सेवा एवढीच एक गोष्ट आयुष्यात शिल्लक आहे असा गरुड आहे. शेष विष्णूंना आपलं अंग देतो झोपवण्यासाठी. लक्ष्मी सर्वांगाने विष्णूंची सेवा करेल, पाय दाबेल, पण प्रत्यक्ष अंग मेहनत गरुड करेल. त्यांना आपल्या खांद्यावर बसवेल आणि हवं तिथं घेऊन जाईल. प्रत्येक सेवेचं आपल्या आपल्या ठिकाणी महत्व आहे. हे गरुडाची सेवा देखील गरुड होऊन आपणच करतो आहे असं ध्यानात भावतो आहे. हे सगळं काय चाललेलं आहे आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी. ध्यानामध्ये अशी सगळी प्रतिभा दर्शन घेतो आहे की आपलं प्रेम हेच क्षीराब्धी झालेलं आहे, त्याच्या ठिकाणी शेष आपणच झालेला आहे. त्या शेषावर सद्गुरु विश्राम करायला आलेले आहेत. गुरुरूपी विष्णूंची पाय दाबणारी लक्ष्मी आपणच झालेले आहोत आणि हात जोडून गरुडासारखा समोर आपणच उभा आहे. पुढे ते असं म्हणतात की नाभी आपण जन्मे. काय काय करावं, काय काय कल्पना करावी. भगवान विष्णूंच्या नाभीतून ब्रह्मदेव जन्माला आले, नाभीतून कमळ आणि कमळातून कमल गर्भा ब्रह्मा जन्माला आला अशी पौराणिक आख्यायिका आहे. विष्णूंना एकदा पाहिलं की सगळं पाहतात ज्ञानेश्वर महाराज, मग शेष पाहतात, क्षीराब्धी पाहतात, विष्णू पाहतात, जळशयन करणारे लक्ष्मी पाहतात, गरुड पाहतात. एक गोष्ट पाहायची राहिली त्याचा उल्लेख, तो म्हणजे ब्रह्मदेव विष्णूंच्या नाभीस्थानातून ज्यांचा जन्म झाला असे. नाभी आपण जन्मे, नाभी हे एक विशिष्ट स्थान आहे. वैखरी मध्यमा पश्यंती परा आणि त्याच्या पलीकडं स्वरूप, परेच्या पलीकडं अनिर्वाच्य स्वरूप सुख, की ज्या ठिकाणी विष्णू आहेत ज्या ठिकाणी परमात्मा आहे, या परमात्म्याच्या ठिकाणीच ज्या ठिकाणी प्रथम सूक्ष्म स्फूर्ती सूक्ष्म स्फुरण देहाहंतेचं निर्माण होतं ते म्हणजे नाभीचं स्थान. त्याच्या पलीकडं काही नाही, परेहून परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचरी दाता. परेच्या पलीकडं जगताचं भान नाही, परेच्या पलीकडं देहाचं भान नाही, परेच्या पलीकडं दृश्य विश्व नाही, परेच्या पलीकडं सच्चिदानंदाची स्फुरण रूपी स्थिती आहे, पण ती स्थिती अनुभवणारा कोणीही वेगळा तिथं नाही. आणि याच्या अलीकडं परा आहे, स्फुरण आहे, स्फूर्ती आहे. विश्व निर्माण होण्यासाठी देखील थोडीशी तरी अहंतेची स्फूर्ती किंवा स्फुरण आवश्यक आहे, देहाचं स्फुरण आवश्यक आहे. ते परेपशी आहे म्हणजे नाभीस्थानापशी आहे. विष्णूंना ज्या क्षणाला देहाची जाणीव झाली त्या क्षणाला ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली, ब्रह्मदेव झाला आणि ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली. विष्णू जेव्हा स्वरूप सुखात होते तेव्हा सृष्टीचा प्रश्न येत नाही, सृष्टी निर्माण होण्याचा प्रश्न येत नाही. ब्रह्मदेवांचा जो जन्म आहे तो विष्णूंच्या नाभीतून उद्भवलेल्या कमलातून आहे, म्हणजे ब्रह्मदेवांचा जन्म ही अलिप्ततेतच आहे. ब्रह्मदेव हे दोन्ही जाणतात, परमात्माही जाणतात, परमात्म्यापासूनच झालेले आहेत आणि परमात्म ज्ञान ही संपन्न आहे. आणि ब्रह्मदेव एका सात्विक रजोगुणी कृतीनी विश्व निर्माण करणारे आहेत. ब्रह्मदेवांपासून सर्व विश्व निर्माण झालं आणि या निर्माण झालेल्या विश्वामध्ये परत विष्णू ओतप्रोत भरून राहिले. जेव्हा सद्गुरूंना देहातीत स्थितीमधून कार्याची जाणीव होईल, देहाची म्हणजे कार्याची सेवेची जाणीव होईल, तेव्हा सद्गुरूंच्या ठिकाणी आपण जन्माला येतो ब्रह्मदेवासारखा कार्य करण्यासाठी. म्हणून ब्रह्मदेवांनी जसं कार्य केलं तसं सद्गुरूंचं कार्य करायला प्रवृत्त हा होतो आणि त्या कार्यामध्ये सद्गुरु ओतप्रोत राहतात. जसं ब्रह्मदेवांनी निर्माण केलेल्या जगतामध्ये विष्णू ओतप्रोत राहिले, विष्णुमय जग विष्णूच भरून राहिले, पण विष्णूंनी नाही केलं, ब्रह्मदेवांनी केलं. जे काम केलं ते ब्रह्मदेवांनी केलं. तसं सद्गुरूंच्या अधिष्ठानावर कार्य हा करतो आहे आणि त्या कार्यामध्ये सद्गुरु ओतप्रोत भरून राहिलेले आहेत असा भाव आहे. मी करतो असा भाव नाही. ब्रह्मदेवांनी विश्व निर्माण केलं आणि नामा निराळे झाले. कधी ब्रह्मदेवाचं कुठं देऊळ पाहिले? आवश्यकता नाहीये, कारण विश्व निर्माण झालं आणि गोष्ट संपली. आता पालन करणाऱ्याचं मंदिर हवे, विष्णूंचं मंदिर आहे. नाशाच्या भयाने शिवाचं मंदिर आहे, पण ब्रह्मदेवाचं मंदिर आजपर्यंत झालं नाही. असेल तर कुठं कोणी प्रेमाने बांधलं असेल तर माहीत नाही. मंदिर आहेत विष्णूंची, मंदिर होऊ शकतं सद्गुरूंचं. मंदिर होऊ शकतं शिवाचं,
ब्रह्मदेव झाले त्यांनी काही काम केलं निरभिमान वृत्तीने केलं, ब्रह्माची भावना न विसरता ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली आणि गोष्ट संपून गेली. तसा आपण जन्मला, सद्गुरूंच्या नाभीस्थानी आपण जन्मला आणि आपण कामही केलं पण आपली आयडेंटिटी संपवली, आपली आठवण संपवली, मीपणा संपवला. जे काही आहे ते सद्गुरूंच आहे असं समजला, सद्गुरूंचं वैभव आहे ते वाढवलं पाहिजे अशी भावना धरली. नाभी आपण जन्मे, नाभीच्या ठिकाणी जे ब्रह्मदेव, ते ब्रह्मदेव आपणच जन्मला, आपणच झाला. सद्गुरूंच्या नाभीस्थानी जेव्हा कार्याचं स्फुरण निर्माण होईल तेव्हा सर्वार्थानी सर्वांगानी चित्त वित्त जीव प्राण सर्व वेचून सद्गुरूंचं कार्य निर्माण करण्यासाठी म्हणून सगळं काही केलं. आणि मग परत जसे विष्णू भरून राहिलेले आहेत तसे सद्गुरूच भरून राहिलेले आहेत, सद्गुरूंचंच कार्य, ब्रह्मदेव नाहीसा झाला. अशा प्रकारे जन्म झाला, जन्म झाला आणि नाही झाला, जन्म झाला कार्य केलं आणि सद्गुरूंचाच महिमा वाढवला अशा प्रकारची भावना धरली. हे सगळं प्रातिभ दर्शनाने आपल्या ठिकाणी भावतो आहे हा शिष्य, भावना करतो आहे, चिंतन करतो आहे. आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नी पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी अशी साधना चाललेली आहे. त्याच्यातला एक प्रकार ज्ञानेश्वर महाराज वर्णन करून सांगताहेत. नाभी आपण जन्मे ऐसे गुरु मूर्ती प्रेमे, अशा प्रकारे गुरु मूर्तीच्या ठिकाणी अत्यंतिक प्रेम निर्माण झाल्यामुळं, खूप प्रेम भरून राहिल्यामुळं अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख, मनोधर्माप्रमाणे सद्गुरूंचं ध्यान, सद्गुरूंकडे लक्ष लावणं, सद्गुरूंना सतत पाहणं याचं सुख अनुभवतो आहे. हे मनोधर्म आहेत, लक्षात ठेवा. कोणी याला वेडेपणा म्हणेल की हे काय चाललंय, कोण लक्ष्मी कोण गरुड कोण शेष, कसला क्षीराब्धी कसला ब्रह्मा कसली सेवा कसली पूजा, हे मनोधर्म आहेत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जो त्याच्यात रंगून गेला त्याची ही गोष्ट आहे, त्याच्याबाबत चाललंय. ज्याला हे समजत नाही त्याच्याबद्दल नाही चाललेलं. हे मनोधर्म आहेत, या मनोधर्मानी ध्यान सुखाचा अनुभव घेतो आहे. काय ओव्या लिहिलेल्या आहेत बघा, परत एकदा आपण वाचू. कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, की तया नाम करी क्षीराब्धी, तेथ ध्येय ध्यान बहु सुख, तेची शेष तुका निर्दोख, वरी जळशयन देख भावी गुरु. मग ओळगती पाय ते लक्ष्मी आपण होय, गरुड होऊनी उभा राहे आपणची. नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख. किती रंगून गेला असेल, निर्विकल्पाशी तदाकारता प्राप्त होण्यासाठी मन नाहीस करण्याची आवश्यकता आहे. इथं मन नाहीसही झालेलं आहे, परमात्मभाव प्राप्तही झालेला आहे आणि माघारी आलेल्या मनानी
अशा इतक्या श्रीमंत भावानी सद्गुरूंचं ध्यान उपासना करतो आहे। तुम्हाला जमतंय का बघा, घरी करून बघा, याच्यावर अनुषंगिक साधना अनुषंगिक भाव धरता येणं शक्य आहे। मागच्या चैतन्याची ए पोवळी माझी आनंदाची या राऊळी श्री गुरुलिंगाढाळी ध्यानामृत आपण केलेलं होतं। उदयी जता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरोनिया त्र्यंबका लाखोली वाहे, तसंही या देखील चार ओव्या ज्याच्यावर प्रातिभ भाव धारण करून प्रातिभ दर्शन घेणं शक्य आहे। कोणे एके अवसरी अनुरागू भरे अंतरी, अत्यंत प्रेम अंतरी आम्ही भरून राहिलेलं आहे आणि ते प्रेम क्षीराब्धी सारखं झालेलं आहे की तया नाम करी क्षीराब्धी, आणि त्या प्रेमाने परमात्म स्वरूपाशी एकरूपता साधली गेली। तेथ ध्येय ध्यान बहु सुख, त्या सुखामध्ये रंगून राहिलेला आहे आणि त्या सुखाच्या ठिकाणी सद्गुरु विश्रामाला आलेले आहेत म्हणजे देहानी। हे सुख हीच शेषशय्या आहे। वरी जळशयन देख भावी गुरु, आणि सद्गुरु मोठ्या सुखानी निद्रा करत आहेत, झोपलेले आहेत, विश्रांती घेत आहेत। मग ओळगती पायते लक्ष्मी आपण होय, लक्ष्मीचे गुण संपादन करून लक्ष्मी आपण झालेला आहे, शेषाचे गुण संपादन करून शेष आपण झालेला आहे, गरुडाचे गुण संपादन करून गरुड आपण झालेला आहे। मनोधर्मानी मानसिक भावानी आणि मग नाभी आपण जन्मे, अशा सुखानी जलशयन करणाऱ्या सद्गुरूंच्या ठिकाणी विष्णूंच्या ठिकाणी जगत रूपी कार्य जे निर्माण झालं, सद्गुरूंच्या ठिकाणी ही एक कार्य निर्माण होतं, तर ते कार्य करण्यासाठी जणू आपल्याला सद्गुरूंनी जन्माला घातलं, त्यांच्या नाभीतून आपण ब्रह्मदेव झालो विष्णूंचे, सद्गुरूंनी आपल्याला जन्माला घातलं आणि काम करून नामानिराळा झाला, वेगळा झाला, विसरून गेला सगळं सद्गुरूंचं असं म्हणायला लागला। मग नाभी आपण जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख, करता येण्यासारखं आहे, आपण जरूर करून पहा। मला असं वाटतं की या गुरुपौर्णिमेच्या दिवसांच्या दरम्यान या सगळ्या गोष्टी आपल्याला चिंतना करता म्हणून मिळालेले आहेत। त्याच्या पुढच्या ओव्या तुम्हाला एकदा मी वाचून दाखवतो। फार तर एका धिये वेळे, म्हणजे इथं हा विषय संपला बर का, कोणे एके अवसरी जसं आहे तसं एका धिये वेळे गुरु माय करी भाव बळे, मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी। ही अजून एक गोष्ट, ध्यान सुख कसा अनुभवतो, ध्यानात सद्गुरु मूर्तींची उपासना कशी करतो, त्याच्याकरता सांगितली गुरु माय करी भाव बळे मग स्तन्य सुखे लोळे अंकावरी। ना तरी गा किरीटी, अजून पुढचं एक उदाहरण, पुढची एक भावना, चैतन्य तरु तळवटी गुरु धेनू आपण पाठी वत्स होय। चैतन्य तरुच्या तळाशी गुरु धेनू आहेत आणि आपण तिचं वत्स होऊन थांबलेले आहोत। अजून एक भावना, गुरु कृपा स्नेह सलीली आपण होय मासोळी। गुरु कृपा हेच स्नेह, गुरु कृपा स्नेह हेच सलील पाणी, त्याच्यामध्ये आपण मासोळी, म्हणजे ते पाण्याला तेच जीवन आहे, दुसरं जीवनच नाही, माशाला पाणी हे एकच जीवन आहे, तशी मासोळी आपण झालेले आहोत। कोणे एके वेळी हेची भावी गुरु कृपामृताचे वडप, अजून एक भावना, आपण सेवावृत्तीचे होय रोप, गुरुकृपा हाच अमृताचा वर्षाव, गुरुकृपामृताचा वर्षाव, त्याच्यामध्ये आपण सेवावृत्तीचं रोप झालेले आहोत आणि आपल्या सेवेला गुरुकृपेच्या अमृताचं पोषण मिळतं आहे, ऐसे ऐसे संकल्प विये मना, अशा प्रकारचे संकल्प मनातून निर्माण होतात, मन वित तरी त्यांचं संपलेलं नाहीये सांगणं, चक्षु पक्षे विण पिलू होय आपण, ज्याचे डोळेही उघडलेले नाहीत आणि पंखही फुटलेले नाहीत असं पिलू पक्षिणीचं आपण झालेलो आहोत, मोठ्या आवडीनी कैसे पै अपारपणा आवडीचे, गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी। अजून एक कल्पना सांगितली, गुरु तारू धरी आपण कास, गुरु तारक आहेत आणि त्यांची कास धरून आपण एरवी बुडालोच असतो, पाण्यात जो तारू असतो पाण्यात असायला लागतं, तारू म्हणजे काय हे करण्यासाठी एरवी बुडतो, गुरु तारू धरी आपण कास, ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे, असं कल्पना स्फुरत राहतात, ध्यानच ध्यानाला प्रसवतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। हे कसं घडतं, पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे, पूर्ण झालेला सिंधू जो आहे त्याच्या लाटा कशा फुटतात, हेलावतात आणि फुटतात, तशी एक एक लाट बाहेर पडते आहे एक एक कल्पना घेऊन। इथपर्यंत अनेक वर्णनं केली ती सगळी तुम्हाला वाचून दाखवली, हा इथून पुढचा जो गुरु पौर्णिमेचा काळ आहे तो मोठ्या भाग्याने आपल्याला लाभलेला आहे। एकेका ओवीवर चिंतन करण्याचा प्रयत्न तर करा, मी नंतर निरूपण करेन, पण चिंतन तर करा आणि त्या ओवीमध्ये डूब देऊन राहता येते का हे बघा, 10 मिनिटं 20 मिनिटं बसा, अशा प्रकारची भावना करून ध्यान करून बसा। किंबहुना यापरी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी, आता अवधारी बाह्य सेवा, आता बाहेरची सेवा कशी आहे, पुष्कळ ओव्या लिहिल्यात, या जवळपास 100-150 ओव्या ज्ञानेश्वर महाराजांनी बहुतेक लिहिल्यात आणि या सगळ्या ओव्या सर्व अंगानी गुरुसेवा कशी करायची, आचार्योपासन कसं करायचं हे सांगणारे आहेत। आपण यथाकाल अर्थात त्या बघूच, हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल, नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति।